पाठ पाच।
मराठी भाषा विविध पैलू 12. मराठी भाषेच्या विविध बोली एक झलक. गट एक ख.
कन्नडच्या चालीची मराठी. एकदा तुंगभद्रा आमच्याकडे आली होती तेव्हा धीर करून मी तिला विचारलं, तुमच्या विहिरीत भूत आहे का ग? ती एकदम काकणांचा आवाज यावा तसं हसली आणि म्हणाली, भूत वगैरे काही नसतो, तो फक्त आपल्या मनात राहतो. आपलं मन स्वच्छ असला की मग भूत नाही, गीत नाही. तू भिलास की काय तरी?